नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता तुमकां प्रादेशिक खबरो दिता. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज आसामांत साबार उदरगत प्रकल्प चालीक लायतले. काल सांजे वेळा ते गालाघाटाक पावले. गोलाघाट जिल्ह्यांतल्या डेर गांवांत मुखेलमंत्री हिमंत विश्व शर्मा आनी केंद्रीय बंदर जहाज आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांच्या हाजिरेंत मंत्री शाह अत्याधुनीक लचित बारफुकन पुलीस अकादमीचें उक्तावण करतले आनी पुलीस अकादमीच्या घरा बांदपाच्या प्रकल्पाचे बुन्यादी फातर बसयतले. आयज दनपरा घरमंत्री मिझोरामाक भेट दिवन आसाम रायफल बेस ऐजवाल शाराच्या जोखोस सावगांत स्थलांतरीत करपा संबंधीत कार्यावळींत वांटो घेतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची ही भेट वडा म्हत्वाची आनी इतिहासीक थारतली. आसाम रायफलाचे स्थलांतर कार्य घरमंत्री अमित शाह हांच्या हाजिरेंत जावपाचे आशिल्ल्यान 3 दशकां उपरांत मिझोरामांत इतिहासाचो एक नवो अध्याय घडटलो. फाल्यां कोक्राझार जिल्ह्यांतल्या दोतमा हांगा जावपी ऑल बोडो विद्यार्थी संघटनेचे 57व्या वर्सुकी परिशदेंत मंत्री शाह मार्गदर्शन करतले आनी उपरांत 8 ईशान्य राज्यांच्या मुखेलमंत्र्या वांगडा गुवाहाटींत ईशान राज्यांतल्या 9व्या गुन्यांवकारी कायद्याचो नियाळ घेतले. शेतीच्या येवजणे खातीर कृशी कार्डाची सक्ती आसची न्हय, तशेंच काजू खातीरचे आधारभूत मोल 200 रुपया मेरेन वाडोवचे अशी मागणी गोवा बागायतदार सहकारी संस्थेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. अर्थसंकल्पापूर्व बसकेंत ही मागणी जाली. गोवा बागायतदार सहकारी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट नरेंद्र सावयकर हांणी ही म्हायती दिली. शेतकार तशेंच बागायतदाराचे प्रतिनिधित्व करपी गोवा बागायतदार ही राज्यांतली सगळ्यांत व्हड संस्था आसा. गोवा बागायतदार संस्थेच्या वांगड्याकडेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी चर्चा केली. शेतकार तशेंच बागायतदारांच्या हिता खातीर तरेकवार मागण्यो वांगड्यांनी केल्यो. अर्थसंकल्पांत हे विशीं तजवीज करपाची मागणी जाली. कागदपत्रा नाशिल्ल्या कारणान बऱ्याच शेतकारांकडेन कृशी कार्ड ना. शेतीच्या येवजणे खातीर कृशी कार्ड सक्तीचे आशिल्ल्यान कांय शेतकारांक लाव घेवप शक्य जायना. येवजणे खातीर कृशी कार्डाची सक्ती करची न्हय, हेर कागदपत्रां मान्य करची अशी मागणी जाली. काजू खातीर आधारभूत मोल 200 रुपया मेरेन वाडोवचे, तशेंच सेंद्रीय काजू खातीर आधारभूत मोल 250 रुपया मेरेन वाडोवचे. गोवा बागायतदार संस्थेन अर्थसंकल्पीय तजवीज तशेंच मागण्यांचे निवेदन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां सादर केले. थळावे हितसंबंध आनी पर्यावरणाची राखण करपाचेर लक्ष केंद्रीत करून गोंय सयत देशभर खणकाम सुलभ करपाक भारत सरकार वावुरता. खणकामाचो परिणाम जाल्ल्या वाठारांनी उदरनिर्वाहाची संद दिवप आनी जिणेचो दर्जो सुदारपा हांच्या सयत टिकाऊ खण पद्दतींक चालना दिवप हो ह्या यत्नांत आसा अशें केंद्रीय खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी काल साखळीतल्या वर्डी हांगाच्या वेदांत खण स्थळाक आनी सुर्ला खण स्थळाक राज्यसभा वांगडी सदानंद शेट तनावडे हांच्या वांगडा भेट दिली. अर्थीक वाढ आनी पर्यावरण संरक्षण हांच्या मदीं समतोल दवरप हो सरकाराचो हेत आसा अशें तांणी सांगलें. लाउडस्पीकर लावपाचे आसल्यार कार्यावळीच्या सप्तका आदीं खासगी कार्यावळी खातीर 3 ते 5 हजार रुपया परवानो शुल्क भरचे पडटलो. पर्यावरण आनी हवामान बदल संचालनालयान शुल्क निश्चित करपी अधिसुचोवणी जारी केल्या. वेवसायीक कार्यावळी खातीर 1 सप्तका आदींच ऑनलायन अर्ज केल्यार 15 ते 21 हजार रुपया मेरेन शुल्क भरचे पडटले. सरकारी धर्मीक पारंपारीक आनी खेळां कार्यावळींतल्यान लाउडस्पीकरा खातीर शुल्क घेवचे नात. खासगी कार्यावळी खातीर 7 दीस आदीं अर्ज केल्यार 3 हजार रुपया आनी 3 ते 7 दीस आदीं अर्ज केल्यार 4 हजार रुपया शुल्क भरचे पडटले. कार्यावळीच्या 3 दीस आदीं अर्ज केल्यार 5 हजार रुपया शुल्क आकारतले. वेवसायीक कार्यावळी खातीर 7 दीस आदीं अर्ज केल्यार 15 हजार रुपया शुल्क भरचे पडटले. 3 ते 7 दीस मदीं अर्ज केल्यार 18 हजार रुपया शुल्क भरचे पडटले आनी 3 दीस आदीं अर्ज केल्यार 21 हजार रुपया शुल्क भरचे पडटले. बार रेस्टॉरंट क्लब आनी हेरांनी 3 वर्सां मेरेन संगीत वा लाउडस्पीकराचे परवाने घेतल्यात ताका हे दर लागू जावचे नात. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबऱ्यो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांचेर आयकूंक मेळटलें. नमस्कार.